चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझी डेली शुगर मार्केट अपडेट। सोमवार 20 एप्रिल 2020। डोमेस्टिक मार्केट। देशभरात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3180 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता, तर M30चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $330.90 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.11 होते। करेन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.554 झाला, तर ब्रझिलियन रियलचा व्यापार 5.2735 झाला। क्रूड फ्युचर्स $965 प्रति बॅरल। क्रूड WTI $21.6 होते। इक्विटी। PSE सेन्सेक्स 59.28 वर येऊन 316,487 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 4.90 खाली येऊन 9,261.85 अंकांवर बंद झाला।